आजचे दैनिक सुभक्ती परबोध 9 मे। देवावर प्रीती करणे म्हणजे काय? हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करेन। शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तानेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे। अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे। स्तोत्रसंहिता 63:1-2। दाविदासारख्या अंतकरणाचे समाधान केवळ देवच करू शकतो, आणि दाविद हा देवाच्या अंतकरणाचा माग घेणारा पुरुष होता। आपली निर्मिती यासाठीच झाली आहे। देवावर प्रीती करणे म्हणजे काय, याचे सार हेच आहे। देवामध्ये समाधानी असणे, देवामध्ये, तो देणाऱ्या गोष्टींमध्ये नाही पण देवामध्ये, त्याच्या गौरवी व्यक्तित्वामध्ये। देवावर प्रीती करणे यात त्याच्या आज्ञा पाळणे हे आलेच, त्याचबरोबर त्याच्या वचनावर विश्वास ठेवणे, तसेच त्याच्या सर्व दानांसाठी त्याचे उपकार मानणे, पण हे सर्व वरवरचे आहे। देवावर प्रीती करण्याचे मूलभूत तत्व म्हणजे तो जसा आहे त्यासाठी त्याचे कौतुक वाटणे आणि त्याचा आनंद घेणे, आणि देवामधील हा आनंदच आपल्या इतर प्रतिसादांना त्याच्याकरिता गौरवी करीतो। आपल्याला हे सर्व अंतर्ज्ञानाने आणि वचनाद्वारे ठाऊक आहे। आपले प्रियजन जे आपली सेवा करीत असतात तेव्हा आपल्याला कधी सन्मान मिळाल्यासारखे वाटते? जेव्हा ते एक बंधन म्हणून करत असतात का जेव्हा ते सहभागीतेतील आनंदाकरिता करीतात तेव्हा? माझ्या पत्नीला खूप सन्मानित देवा वाटते जेव्हा मी म्हणतो, मला तुझ्यासोबत वेळ घालवल्याने खूप आनंद होतो। माझा आनंद हा तिच्या उत्कृष्टतेचा प्रतिध्वनी आहे, आणि देवासोबत पण असेच आहे। आपण जेव्हा त्याच्यामध्ये सर्वाधिक समाधानी असतो तेव्हा तो आपल्यामध्ये सर्वाधिक गौरवला जातो। आपण कुणीच देवामध्ये परिपूर्ण समाधान प्राप्त करू शकलो नाही। जेव्हा मला कोणत्या भौतिक गोष्टीला किंवा समाधानाला गमवावे लागते तेव्हा माझ्या कुरकूर करण्यावर मी खूप दुःखी होतो, पण मी जाणले आहे की देव हा चांगला आहे। देवाच्या कृपेने आनंदाच्या सार्वकालिक झऱ्याला मी जाणतो, आणि त्यामुळे मला माझे दिवस लोकांना या आनंदाचे आमिष देण्यात घालवायला आवडते। जोपर्यंत ते माझ्याबरोबर हे म्हणत नाही, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करेन। स्तोत्रसंहिता 27:4।